ओम शांती। आज मनुष्याला आपल्या मान सन्मानाची किंवा आपल्या इज्जतीचा फार प्रश्न पडलेला आहे। जसं घरामध्ये लहान मुलाला जर शहाणं बाळ म्हणण्याच्या ऐवजी बावळट जर म्हटलं तर त्याला सुद्धा राग येतो आणि तो रुसून जेवायचं सोडून देतो, आणि ज्यास त्याला रुसायचं कारण जर विचारलं त्यास मग तो म्हणतो की तुम्ही मला बावळट का म्हणालात। म्हणजे याच्यावरून लक्षात येईल की मनुष्याला आपल्या इज्जतीचा किती प्रश्न पडलेला असतो आणि तो जपण्यासाठी तो प्रत्येक प्रकारे प्रयत्न करत असतो। जसं आपण पाहतो साधारण ते साधारण व्यक्ती म्हणजे गाढवावरून वजावर येणारा व्यक्ती सुद्धा तो सुद्धा आपली प्रतिष्ठा ही जपत असतो। जसं समजा त्याच्या मालकाने जर त्याला रागवलं तो सुद्धा म्हणतो की हे तुमचं काम तुमच्याजवळ ठेवा, मी चाललोय, मला तुमची नोकरी करायची नाहीये। जर घरातल्या नोकराला सुद्धा जर आपण हारजीट करत राहिलो तर नोकर सुद्धा म्हणतो साहेब माझी मजबुरी आहे म्हणून मी तुमच्याकडे नोकरीला लागले। याचा अर्थ असा नाहीये की मी तुमच्याकडे माझी इज्जत गहाण ठेवली। म्हणजे विचार करा, साधारण तर साधारण मनुष्याला सुद्धा आपली मान सन्मान आपली प्रतिष्ठा किंवा इज्जतीचा सवाल असतो। जसं घरामध्ये सुद्धा आई वडील आपल्या मुलीला सांगतात की मुली तू असं काही असं कोणतं तू कर्म करू नको किंवा अशी वागणूक तू वागू नको की ज्याच्यामुळे आमच्या इज्जतीला ठेच लागेल किंवा आमच्या प्रतिष्ठेला ठेच लागेल। आई वडील सुद्धा आपल्या मुलीला शिकवण देत असतात। शाळेमध्ये सुद्धा शिक्षक मुलांना सांगत असतात की तुम्ही असे चांगले अभ्यास करा, असा चांगले तुम्ही मार्क्स आणा की ज्याच्या आधाराने आपल्या शाळेची इज्जत होईल किंवा आपल्या शाळेची प्रतिष्ठा ही वाढेल। म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला आपली इज्जत प्यारी आहे। त्याच्यासाठी मनुष्य आपला व्यवहार, आपला धर्म, कुळ, जाती, व्यवसाय सगळ्यांमध्ये तो प्रतिष्ठा राखण्यासाठी झटत असतो। काही व्यक्ती आपल्या देशाच्या सन्मानासाठी झगडत असतात, त्याच्यासाठी आपलं जीवन सुद्धा बलिदान करायला तयार असतात। तर विचार करा किती प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे। पण इज्जत म्हणजे काय आहे त्याच्यासाठी बघा कोर्टामध्ये सुद्धा केसेस चालतात। समजा चार लोकांसमोर कोणी कोणाचा अपमान केला तर अपमानित व्यक्ती ही अपमान केलेल्या व्यक्तीवरती मानहानीचा दावा करत असते की ह्यांनी चार लोकांसमोर माझा अपमान केला। आज आपण पाहतो की साधारण ते साधारण अनुसूचित जातीतले लोक सुद्धा आपल्या मान सन्मानासाठी आपल्या इज्जतीसाठी कोर्टामध्ये लढत आहे। आणि आज आपण पाहतो की साधारण समाजातले जरी असले तरी त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं त्यांना किती सवलती प्राप्त झालेल्या आहेत। म्हणजे आज वर्तमान समय जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या इज्जतीसाठी झगडत नाही तोपर्यंत त्याला ती मान प्रतिष्ठा इज्जत समाजामध्ये प्राप्त होत नाही। परंतु इज्जत म्हणजे काय, मान सन्मान म्हणजे काय आहे? ज्यास आपण आत्मस्मृतीमध्ये स्थित राहतो, स्वतःला ज्यास आपण शरीर न समजत आत्मसमजून ज्यास आपण चालतो, त्यास आपल्या लक्षात येतं की खरा सन्मान खरी इज्जत म्हणजे आत्मस्मृतीमध्ये स्थित राहणं। हे तर झालं शरीराविषयी, परंतु तसं जर पाहिलं तर खरा आत्म्याचा स्वमान आहे किंवा आत्म्याचा सन्मान म्हणजे की आत्मा ही पवित्र स्वरूप आहे, आत्मा ही शांत स्वरूप आहे। आणि ज्यास आपण आपल्या ह्या स्वमानामध्ये राहतो किंवा आपण आपल्या ह्या चिंतनामध्ये राहतो त्याच वेळेस खरी आपल्याला सगळ्यांकडनं इज्जत किंवा स्वमान प्राप्त होत असतो। परंतु झालं काय की जसं जसं आपण जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकत गेलो तस तसं आपण आपली ही मान प्रतिष्ठा किंवा आपण आपला हा स्वमान विसरत गेलेलो आहोत। आणि आता स्थिती अशी लयाला गेलेली आहे की कोणी जरी आपला अपमान केला तर ते आपल्याकडनं सहन होत नाही आणि लगेच आपण अभिमानामध्ये येऊन म्हणतो की ह्यांनी माझा अपमान केलेला आहे। काय काय तर म्हणतात की अशा अपमानित जिंदगी जीवन जगायच्या ऐवजी मेलेलं बरं, किंवा चार लोकांसमोर अपमान झाल्यानंतर असं वाटतं की ही धरती दुभंगावी आम्ही त्याच्यात समावून जाऊ, तर इतकं काय काय लोकांना अपमानित वाटतं। परंतु जर आपण आपल्या स्वमानामध्ये किंवा आत्मस्मृतीमध्ये जर राहिलो तर मग आपलं जे हरवलेलं स्वमान आहे किंवा सन्मान आहे किंवा इज्जत आहे ती परत आपल्याला प्राप्त होऊ शकते। त्याच्यासाठीच परमपिता परमात्मा ह्या सृष्टीवरती अवतरित झालेले आहेत आणि ते आपल्याला परत आपलं स्वमान किंवा आपलं सन्मान आपली इज्जत प्राप्त करून देत आहे। ज्यास इज्जतीचा प्रश्न येतो त्यास आपण म्हणतो की माझं कुळ, माझी जात, माझा धर्म। परंतु जर खरं पाहिलं तर आपण कोणत्या कुळातले आहोत किंवा कोणत्या वंशातले आहोत। जसं आपण मंदिरामध्ये जातो, देवी आणि देवतांची पूजा करतो, कधी विचार केला की या देवी देवता कोण होत्या? जसं आपण म्हणतो की तुळजापूरची भवानी आई ही आमची कुलस्वामिनी आहे किंवा खंडेबा राया हे आमचे कुलदैवत आहे, त्यांना आपण कुलदैवत किंवा कुलस्वामिनी म्हणतो, म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपण त्यांच्या वंशातले आहोत। त्याच्या आधी ज्यावेळेस आपण परमधामचे रहिवासी होतो तर आपलं खरं कुळ किंवा खरं वंश किंवा खरी राहण्याची आपलं जे स्थान होतं ते परमधाम होतं आणि तीच खरी आपला स्वमान होता, तोच खरा आपला आपली इज्जत होती। जसं जसं आपण जन्म घेत गेलो तर ईश्वरीय वंशापासून मग आपण आलो दैवी वंशामध्ये, म्हणजेच श्री लक्ष्मी, श्री नारायण, श्रीराम आणि सीता, श्री सीता ह्यांचे आता आपण वंशज बनलेले आहोत। ते आपले वंशज होते, पूर्वज होते, आपण त्यांच्या कुळातले बनलेले आहोत। म्हणून प्रत्येक घराघरामध्ये बघा, जसं आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावतो, कोणी आपल्या आजोबांचे लावतात तर कोणी आपल्या आजीचे फोटो लावून ठेवतात, पूर्वजांचे फोटो लावून ठेवतात, तशाच प्रकारे आपण ह्या देवी देवतांचे जागोजागी मंदिर बनवलेले आहे। आणि जागेच्या अभावी का असे ना, तो छोटासा एक देवारा का होईना आपण आपल्या घरात ठेवलेला आहे। इज्जतेचा प्रश्न हा इतका मोठा प्रश्न आहे की त्याच्यासाठी इतिहास सुद्धा साक्षी आहे, इतिहासात सुद्धा साक्षी आहे की ज्यावेळेस चाणक्याने आणि कौटिल्य यांनी सुद्धा आपल्या इज्जतीसाठी नंदवरती हमला, म्हणजे त्यांनी त्यांच्यावरती आणि आवाज उठवला, म्हणजे याच्यावरती लक्षात येईल की इज्जत हा माणसाच्या प्रेस्टिजचा म्हणा किंवा त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे। तर अशा प्रकारे आपण देवी आणि देवता ह्यांच्या कुळातले होतो, त्यांच्या वंशातले होतो आणि आता परत आपल्याला तो हरवलेला सन्मान किंवा स्वमान आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला परत आपली स्मृती आपल्याला परत आणायची आहे आणि ह्या विद्यालयातर्फे जे आपल्याला ज्ञान देण्यात येत आहे त्या ज्ञानाचा जर आपण लाभ घेतला तर खरंच आपली गेलेली स्मृती ही परत येऊ शकते। ह्यावरून मला एक गोष्ट लक्षात येत आहे, जसं आपण पाहतो की अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी फार रोचक रीतीने सांगितल्या जातात, तर त्याच्यापैकीच एक अशी गोष्ट आहे की एकदा अकबराच्या इथे राजे महाराजांचा दरबार लागलेला होता, फार मोठी सभा भरलेली होती आणि त्यांना इत्तरचा फार शोक होता। ज्या सगळेच सभा त्यांच्याकडे भरलेली होती, फार मोठा कार्यक्रम उत्सव त्यांच्याकडे चाललेला होता, त्यावेळेस सगळ्यांना इत्तर वाटण्यात येत होतं। तर वाटता वाटता काय झालं की इत्तरमधला किमती इत्तरमधला एक थेंब जमिनीवरती पडला, तर त्या थेंबला उचलण्यासाठी राजाने बोट पुढे केलं आणि बोटाने त्यांनी ते थेंब पुसून काढला। पण राजा ही जी क्रिया करत होता त्यावेळेस राजाला अशी क्रिया करताना बिरबलाने पाहिलं, राजाला वाटलं माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही, पण तो राजाकडे बिरबलाचं लक्ष होतं। आणि ज्यास राजा उठून वळून पाहू लागला तर त्याच्या लक्षात आलं की हे माझं कृत्य बिरबलाने पाहिलेलं आहे, तर राजाला थोडासा खजिलपणा वाटला। दुसऱ्या दिवशी राजाने आपल्या बागेतला सगळा हौद सगळ्या जनतेसाठी खुला केला आणि सांगितलं की ज्याला जेवढं इतर पाहिजे ह्याच्यातनं तेवढे ती व्यक्ती इतर घेऊ शकते। आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे सगळी प्रजा आली, राज्यातले सगळे लोक त्यांच्याकडे यायला लागले, ज्यांना जेवढं इतर पाहिजे तेवढं ते घेऊ लागले, मग राजा खुश झाला। त्याला वाटलं की बिरबलला वाटत असेल की खरंच राजा किती मोठ्या मनाचा आहे, सगळ्यांसाठी हौद त्यांनी खुलं करून दिलेलं आहे, त्याला जेवढं ज्याला जेवढं पाहिजे तेवढं तो इतर घेईन। असंच विचार करत करत राजा मनातल्या मनात खुश होत होता आणि त्यांनी बिरबलला विचारलं, मैंने ठीक किया ना बिरबल? त्यास बिरबलने त्याला सांगितलं की महाराज गुण से गई व हौद से नहीं आएगी। आणि हे खरंच आहे की जे थेंबाने जातं ते हौदेने येणार नाही। तशाच प्रकारे लक्षात ठेवा, जीवनामध्ये जर आपण आपल्या इज्जतीला वाचवायचं असेल, आपल्या मान सन्मानाला जर कायम ठेवायचं असेल, आपल्या बोलद्वारे किंवा आपल्या कर्माद्वारे एक छोटीशी जरी चूक झाली आणि ती भरून काढण्यासाठी तुम्ही किती जरी जीव ओतून टाकला किंवा तुम्ही किती प्राणपणाला लावले तरी ती चूक भरून येणार नाही, ती सल कायमची मनामध्ये राहणार आहे। म्हणून ही चूक पुन्हा होऊ नये किंवा जी झाली चूक आहे ती परत आपल्याला मिटवता यावी, त्याच्यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेद्वारे जर राजयोगाचा अभ्यास शिकवण्यात येत आहे तर राजयोगाचा आपल्याला नक्की अभ्यास करायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्या हातून कोणतेही असे वाईट कर्म होणार नाही की ज्याच्यामुळे आपल्या आपल्या कुळाला किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीला अपमानित व्हावं लागेल की ज्याच्यामुळे इतरांना त्रास होईल अशी गोष्ट किंवा अशी कर्म आपल्या हातून घडणार नाही। जसं आपण समाजात पाहतो की सगळ्यात बेइज्जत ही नारी झालेली आहे। स्त्री ही घरामध्ये किती कष्ट करते आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी आपल्या नातेवाईकांसाठी किती झटत असते स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता ती सगळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत असते आणि एवढं सगळं करून देखील आपण पाहतो की वरचेवर घरातल्या पुरुषांकडून तिचा अपमानच होत असतो वरचेवर तिची अवहेलनाच होत असते आणि शास्त्रांमध्ये समाजामध्ये तर तिला डाकिन सरपिन अशा प्रकारे पेरोकी जुत्ती किंवा तिला नरकाचं द्वार म्हणून तिची अवहेलना करत केलेली आहे। अशा प्रकारे इतकी बेइज्जत ही नारी झालेली आहे। परंतु अशाच नारीच्या डोक्यावरती स्वयं परमपिता परमात्मा या सृष्टीवरती येऊन त्या नारीची इज्जत वाढवत आहे नारीचा मान सन्मान वाढवत आहे आणि त्या नारीच्या डोक्यावरती ज्ञानाचं कलश देत आहे आणि नारीकडनंच ते काय करत आहे परसृष्टी नवनिर्माणचं कार्य ते करून घेत आहेत। म्हणजे आपण पाहतो की परमात्म्याने खरंच आता नारींमध्ये जे गुण आहेत धैर्यता आहे शक्ती आहे शांती आहे समर्पणता आहे गंभीरता आहे हे सगळे गुण नारीच्या लक्षात घेऊन तर नारींच्या डोक्यावरती त्यांनी ज्ञानाचा कलश ठेवलेला आहे। तर अशाच प्रकारे परमात्म्याने नारीची इज्जत वाढवलेली आहे। परंतु फक्त एकट्या नारीचीच ते इज्जत वाढवत नाहीये तर सर्व मनुष्य आत्म्यांची ते आता इज्जत ते वाढवत आहे प्रत्येक मनुष्याची ते प्रतिष्ठा वाढवत आहे। त्याचीच प्रचिती किंवा त्याचंच उदाहरण म्हणून आपण पाहतो की देवी आणि देवतांची आपण किती पूजा करतो त्यांची आपण किती महिमा करतो त्यांचं आपण किती गायन करतो त्याचं कारण काय आहे की सांप्रत संगम समयी ह्या आत्म्याने इतका श्रेष्ठ पुरुषार्थ केला किंवा इतके श्रेष्ठ कर्म केले की ज्याच्या आधाराने आज आपण पाहतो की त्यांची मंदिरं बनली आणि त्यांची पूजा होत आहे। तसं जर पाहिलं तर आज समाजामध्ये पण श्रेष्ठ कर्म करणारे पुष्कळ आहेत जसं महात्मा गांधीजी होते जवाहरलाल नेहरू होते आणि अजूनही पुष्कळ असे समाजसेवक आहेत की जे समाजासाठी खूप छान कर्म करत आहेत श्रेष्ठ कर्तव्य करत आहेत परंतु त्यांचे आपण मंदिरं बनवत नाही त्यांचे आपण फक्त पुतळेच बनवतो आणि वर्षातून एकदा फक्त त्या पुतळ्यांना हार घातला जातो परंतु देवी आणि देवता यांचे तर मंदिरं बनले जातात आणि त्यांची रोज पूजा होते रोज त्यांच्यावर अभिषेक केला जातो रोज त्यांच्या गळ्यामध्ये हार टाकला जातो। म्हणजे हेच आपले स्वरूप आहे आणि परमपिता परमात्मा या सृष्टीवरती येऊन परत आम्हाला नरापासून नारायण नारीपासून श्री लक्ष्मी बनवत आहे। म्हणून म्हणत आहेत की नर ऐसी करणी कर जो नर से श्री नारायण बन जाए नारी तो ऐसी करणी कर जो नारी से श्री लक्ष्मी बन जाए। म्हणजे श्रेष्ठ कर्माच्या आधाराने आपण आपली गेलेली प्रतिष्ठा परत आणू शकतो।